सस्नेह निमंत्रण सो मिनाव श्री राजेंद्र भीमराव तहकीक पाटील राहणार लाड जळगाव यांची सुकन्या सितीजा व सो वनिता व श्री बद्रीनाथ बाबूराव चव्हाण पाटील राहणार नागमठाण यांची ज्येष्ठ चिरंजीव पृथ्वीराज यांचा विवाह सोहळा मंगळवार दिनांक 9/7/2024 रोजी दुपारी 12:32 करण्याचे योजले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपले नम्र समस्त तहकीक पाटील परिवार. विवाह स्थळ भगवान बाबा लॉन्स मंगल कार्यालय बोधेगाव.